तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
हाय, मी लोकेश गुप्ते. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
ऍक्शन.
मधल्या काळात मला आठवतं की चैत्रली जेव्हा स्टुडिओला आली होती त्यावेळेस तिने एक गोष्ट मेन्शन केली होती की तुझा ऍक्सिडेंट झाला होता खूप मोठा.
मागच्या वर्षी 10 मे ला मी देवगडला शूट करत होतो एका सिनेमाचं, आणि माझ्या दुसऱ्या सिनेमाचं शूटिंग साताऱ्यामध्ये सुरू होणार होतं. ते लोकेशन एक दिवस असणार होतं, म्हणून मला येणं भाग होतं. सो मी देवगडला सकाळी शूटिंग सुरू केलं, संध्याकाळी 7 वाजता ते पॅकअप झालं, तिथनं मी निघालो आणि गगनबावडा क्रॉस करून कोल्हापूर मार्गे मी साताऱ्यात येणार होतो कोकणात. माझा बॉय होता, ड्रायव्हर होता, दोघंजण पुढे बसले होते. मी मागे मागच्या सीटवरती मांडी घालून बसलो होतो आणि मी फोनवरती बोलत होतो जितूशी, जितू जोशीशी. तो साताऱ्यामध्ये होता शूट करत त्यांचं. म्हणजे बघितलं रेंज नाही, म्हणून मी फोन बंद केला, ठेवला. मी म्हणतात मी जरा झोपतो, म्हणून मी मागे आडवा झालो आणि मला जाग आली तेव्हा मी मध्ये पडलेलो होतो आणि माझा उजवा डोळा आणि नाकातनं पूर्ण रक्त येत होतं. आणि मला एवढं आठवतं की मी ओरडत होतो की मला माझा डोळा गेला म्हणून मला लागलंय. त्यानंतर मला पाणी हवं होतं, मी पाणी प्यायला म्हणून हात असा मला कोणीतरी दिलं आणि त्या बॉयनी माझ्या बाटली काढून घेतली होतात ना, पाणी पिऊ नको म्हणून, पाणी देऊ नका त्यांना म्हणून. आणि त्याच्यानंतर मला चक्कर आली आणि मी बेशुद्ध झालो. मी त्यानंतरचं मला काहीच आठवत नाही. त्यानंतर मला डायरेक्ट जाग आली ती सकाळी 5:30 सुमारास कोल्हापुरात हॉस्पिटलमध्ये. त्याच्यानंतर मला कळलं की काय झालं, कसं झालं. रॉंग साईडनी एक गाडी येत होती आणि या आमच्या ड्रायव्हरला कळे ना की हा माणूस अंगावरच येतोय, तो अपर डिपर येतोय, हॉर्न वाजवतोय, काहीच कळे ना. सो त्यांनी गाडी ऑपोजिट साईडला काढली, तो अंगावर येऊ नये म्हणून, समोरून धडक होऊ नये म्हणून. ती त्याला कंट्रोल झाली नाही, ती पूर्ण गोल फिरली 360 मध्ये आणि जाऊन समोरच्या एका झाडावरती 10 अडकून आदळली. पर त्या दोघांना काहीच झालं नाही, याचं कारण एअरबॅग्स ओपन झाल्या त्यामुळे ते दोघं वाचले, त्यांना काहीच झालं नाही. त्या बॉयला तेव्हा कुठून सुचलं माहित नाही, 108 नंबर अँब्युलन्सला त्यांनी फोन केला आणि पुढच्या 10 ते 15 मिनिटाच्या आत वेल इक्विप्ड अँब्युलन्स आली आणि मला इमिजिएटली कोल्हापूरला शिफ्ट केलं. पुन्हा देवगडला गेलो, आम्हाला शूट करायचं होतं. सो मी
डोंट टेल मी एवढं सगळं झाल्यावर तू परत देवगडला गेलास.
मी डिस्चार्ज घेतला कोल्हापुरातनं आणि ती अँब्युलन्स घेऊन आम्ही देवगडला गेलो. सीन शूट करण्याचा प्रयत्न केला आम्ही, म्हणजे काळा निळा होतं ते थोडंसं मेकअपनी हलक्या हाताने आम्ही हे केलं, पण स्वेलिंग असल्यामुळे ना ते दिसायला लागलं आणि शेवटी फिल्म आहे ती. सो मोठा स्क्रीन आहे तो, त्यामुळे मग आम्ही डिसिजन घेतलं की नाही नाही होणार ते, कारण थोडंसं पायावरती पण प्रेशर द्यावं यायला लागलं, कारण पाय पण फ्रॅक्चर होता. सो मग परत तिथनं मी गाडी करून मुंबईत आलो आणि मग मुंबईत मग नंतर पुढचे 6 महिने कम्प्लीट रेस्ट. मग त्याच्यात फक्त मी नाटकाचे प्रयोग करायचो, मग मी शूटिंग नाही केलं.
यु नो असं पण होतं की लग्न झाल्यानंतर, अर्थात तुम्ही दोघंही एकाच फील्डमध्ये असल्यामुळे तुम्ही एकमेकांना तेवढंच अंडरस्टँड पण करत असाल की नाही वेळ वगैरे म्हणून, पण असं कधी झालं की तू तिच्यापासून दूर होतास आणि तुला खूप आठवण आली?
मला असं वाटतं मी सगळ्यात जास्त वेळ घरापेक्षा लांब राहिलो आत्ता रिसेंटली 2 महिने मी अमेरिकेत होतो नाटकाच्या प्रयोगासाठी. म्हणजे ह्याच्या आधी 1 महिनाभर वगैरे बाहेर राहिलो, पण ते पण कसं ना की ते महाराष्ट्रात ना सी काही वाटलं की मला 2 दिवस गॅप आहे तर मी उठून मुंबईत निघून यायचो. इथे मला माहित होतं की मी काहीच करू शकणार नाही आहे. शेवटी मी खूप मिस केला बायको आणि त्याच्यापेक्षाही सुद्धा जास्त माझ्या मुलीला. ती आल्यापासून, मुंबईत आल्यापासून पहिल्यांदा मी एवढा लांब गेलो 2 महिने, कारण एक तर कसं तर बऱ्याच काळ आधी ती आमच्याबरोबर नव्हती, ती पुण्यात असायची आजी आजोबांबरोबर. मग ती आत्ता 3 वर्ष झाली ती मुंबईत आली. सो ऑलरेडी ते होतंच तसं एक गॅप, आणि ती आल्यानंतर एक वेगळी अटॅचमेंट, एक वेगळं रिलेशन तयार झालं होतं. आणि त्याच्यानंतर पहिली वेळ होती ही आत्ताची की 2 महिने मी अचानक बाहेर गेलोय म्हणून.
तिचं नाव काय आणि तिचा जन्म झाला त्यावेळेस तू चैत्राली सोबत होतास का?
तिचं नाव शुभवी, तिचा जन्म पुण्यात झाला आणि जन्माच्या दिवशी मी होतो, मी पुण्यातच होतो. ती आता 11 वर्षांची आहे, हा 6वीत आहे ते.
तुझी कुठली एक पर्टिक्युलर सवय तुझ्या मुलीमध्ये तुला दिसते?
तिला पण झोपायला खूप आवडतं, मलाही झोपायला खूप आवडतं. आम्ही दोघंही घरी असलो समजा मी आणि ती, तर आम्ही एन्जॉय करतो, आम्ही खातो, आम्ही बनवतो. तिलाही कुकिंगची आवड आहे. आम्ही एकदा नॉनव्हेज आणि त्यातही फिश. ड्रॉइंग ती चांगलं काढते, पेंटिंगची तिला आवडते, या ते तिला माझ्यातनं हे आलं.
तू आता मला वाटतं खुलता कळी खुलेनामध्ये झी मराठीमध्ये ते सिरियल करत होतास, त्यात परत अजून ह्या नाटकांचे प्रयोग वगैरे, तुझी तारंबळ नाही होत?
तारंबळ उडतेच डेफिनेटली, कारण धावपळ असते. म्हणजे रिहर्सल सकाळी करून तिकडनं शूटला जा, शूट करा, प्रयोगाला जा, प्रयोग संपून पुन्हा शूटला या, अशा बऱ्याच गोष्टी होतात. पण जसं आता झालं की खुलताकडी खुलीनामधनं मला ब्रेक घ्यावा लागला, कारण मी अमेरिकेत आम्ही गेलो होतो आणि आम्ही आल्यानंतर पुन्हा शूट करायचं असं ठरलं होतं. पण काही गोष्टी झाल्यामध्ये सो काही स्क्रीन प्ले अचानक चेंज करावा लागला आधी, मग आम्ही अतिशय म्युच्युअली आणि या गोष्टी ठरवून ते हे केलं, कारण काहीच पर्याय नव्हता. म्हणजे आम्ही इतके लांब होतो की ते करणंही शक्य नव्हतं तिथे.
बरं, मला सांग की तुझी एक सवय मला कळाली की तुला फार गोष्टी, म्हणजे तू माझ्यासारखाच थोडासा, मला फार गोष्टी पर्टिक्युलर हव्या असतात. जागा क्लीन हवी, हायजीन हवं, आणि चैत्रलीची कशी धावपळ असते जेव्हा तू घरी येणार असतोस तेव्हा ती घाबरते तुला. ही तुझी सवय आहे काय लहानपणापासून?
हो, माझी लहानपणापासून ही सवय आहे. आणि मला ते लागतात या गोष्टी, मला जागच्या जागी गोष्टी लागतात किंवा मला ना स्वच्छता लागते, मला पसारा अजिबात आवडत नाही. माझा ना विचार थांबतो ते सगळं बघून, ना मला असं की ना छान क्लिअर पाहिजे सगळं. मला कुठलीच गोष्ट अशी होत नाही की अरे मी ही कुठे ठेवली होती आता आठवत नाही मला, नाही, मला सगळं ठरलेलं आहे, मला त्या त्या जागी त्या त्या गोष्टी असतात.
सो वी मॅच इन दॅट, यु नो. बरं, मला सांग की कुठली भीती तुला आहे का, एनी फोबिया?
आता ऍक्सिडेंट नंतर मला एक फक्त ना काय होतं की थोडस नाईट ड्रायव्हिंग, आणि जर का मी करत नसेल ड्राईव्ह ना तर मला जास्त टेन्शन असतं, मी जास्त अलर्ट असतो.
एक कुठलं बिल आहे जे तुला पे करताना खूप त्रास होतो?
इलेक्ट्रिसिटीचं बिल, कारण एसी चालू असतो सतत आणि मला त्रास होतो, मला नाही सहन होत. पण आता हा याला पर्याय नाही, हे एवढे पे करायचे आहेत, सो ठीक आहे यार करूया, चला असं होतं ते.
आणि तुझा असा कोणता लकी नंबर आहे का?
हा, लकी नंबर 1 आणि 3, कारण 3 माझी बर्थ डेट आहे आणि सगळ्याची टोटल माझ्या डेटची 1 येते. एक नंबर.
रात्री 3 वाजता कोणाला फोन करशील?
प्रबोध. प्रमोद माझा मित्र, खूप माझा असोसिएट, माझा पार्टनर. आम्ही कितीही वेळ बोलू शकतो आणि हे चैत्रला माहिती आहे. 3 वाजता वरे फोन मी, हा म्हणजे मी नॉर्मली बोलत, मी काल रात्री त्याला फोन झाला आमचा.
कारण तू इतक्या सिरियल्स, इतक्या नाटकांमध्ये काम केलंयस, इतक्या चेहऱ्यांना एडिट केलंयस, तर मला सांग की जर तुला सिरियल मधल्या एखाद्या ऍक्ट्रेसला रिप्लेस करून मला ठेवायचं असेल तर तू कोणता रोल मला देशील?
जरा आधी विचारलं असतं तुला मी खुलता कळी त्याच्यामध्ये तुला सांगितलं असतं की ते कॅरेक्टर कर म्हणून. गीताचं कॅरेक्टर जे माझ्या बायकोचं जे कॅरेक्टर होतं त्याच्यामध्ये, सो तिथे उचलून तुला तिथे बसवलं असतं की ओके हे कॅरेक्टर कर म्हणून तू.
म्हणजे एक रोल तर किमान आपल्याला आहे. ओके, पण आज नक्कीच तुझा प्रवास जाणून घेऊन खूप मजा आली. कारण काय असतं की आम्ही तुम्हाला ऍक्टर म्हणून ओळखतो, बघतो, पण तुमच्या मागे तुमचा केवढा मोठा प्रवास असतो, इथपर्यंत येण्यासाठी तुम्ही काय स्ट्रगल केलेला असतो किंवा कोणत्या गोष्टींना तुम्हाला तोंड द्यावं लागतं, या सगळ्याच गोष्टी जाणून घेणं गरजेचं असतं. कुठे ना कुठे आम्ही सुद्धा नॉस्टॅल्जिक होतो जेव्हा तुम्ही तुमच्या शाळेबद्दल कॉलेजबद्दल बोलता. तर थँक्यू सो मच लोकेश, टू आज फायनली मला ह्या लोकेशनवर भेटलास आणि मला एवढ्या गोष्टींचा खुलासा केला.
ऍक्च्युली सगळंच आता मजा आली मला, पूर्ण वेळ आपण एक 1.5 तास ऑलमोस्ट गप्पा मारतो, राईट? थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. खूप मजा आली तुझ्यावर गप्पा मारून आणि हा सगळा प्रवास पुन्हा एकदा आठवून.
93.5 रेड एफएम बजाते रहो, दिस इज कलाकार श्रुती. लाइट्स कॅमेरा ऍक्शन, कट इट.